कथा अय्यर लेखक विनय देसाई। अय्यरची आणि माझी तशी फारशी ओळख नव्हती। मी खरं तर त्याला बघितलंही नव्हतं, पण आमच्या शहरी यायचं तेव्हा माझा पत्ता आणि फोन नंबर हवाच असं वाटणाऱ्या अनंत लोकांपैकी तोही एक। आमच्या इथे वर्षातून 6 महिने कसली ना कसली तरी प्रदर्शनं भरत असतात। शहरात एक मध्यवर्ती कन्व्हेन्शन सेंटर आहे, त्यात दर 2 आठवड्यांनी प्रदर्शनाची तयारी आणि त्यापुढे 2 आठवडे प्रदर्शन असाच प्रकार चालू असतो। हे कन्व्हेन्शन सेंटर मुळात इतकं अवाढव्य आहे की एकावेळी लाखभर माणसं आली तरी कळत नाही। याचा परिणाम इथल्या हॉटेलवर मात्र होतो। प्रदर्शनाच्या काळात एकाही हॉटेलमध्ये राहायला जागा नसते, त्यामुळे शहरातले लोक आपापल्या घरातल्या खोल्या भाड्याने देतात। राहायला ते स्वस्तही पडतं आणि घरमालकाला पण थोडी कमाई होते। अय्यर असंच कुणाच्या तरी घरी उतरला होता। 2-3 दिवस कामात गेल्यानंतर त्यांनी वेळ काढून मला फोन केला। परदेशात आल्यानंतर आपला रिकामा वेळ घालवणं फार कठीण असतं। कामाचा वेळ हा सहज जातो, पण संध्याकाळ, विशेषतः थंडीतली संध्याकाळ, वेळ जाता जात नाही हो। आमच्या इकडे थंडीत दिवसा दुपारी 4 वाजता सूर्य मावळतो आणि मग पुढे अंधारच अंधार। थंडी ही अशी की बाहेर जाताना 2-2 कोट घातले तरी दातांचा ऑर्केस्ट्रा हा वाजायलाच हवा। मी काम आटोपून अय्यरच्या राहत्या जागेवर पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे 6-1 वाजले असतील। इथल्या पद्धतीप्रमाणे मी येणार हे मी त्याला कळवलं होतंच, पण त्याबरोबर घरमालकिणीला पण कळव असं मुद्दाम सांगितलं होतं। या गोष्टी त्याच्या लक्षात येणार नाहीत, पण कळवलं नसतं तर घरमालकिणीने दरवाजा काही उघडला नसता। मी बेल वाजवल्यावर एका म्हातारीने दरवाजा उघडला। मला बघितल्यावर म्हातारीने लगेच मला ओळखलं। एवढ्या संध्याकाळी अजून दुसरं कोणी येणारं नसावं। तिने प्रथम मला जर्मन येत असल्याची खात्री करून घेतली। तिच्या इंग्रजीपेक्षा माझं जर्मनच कदाचित जास्त चांगलं असावं असं तिला वाटलं असेल। या बाईला अय्यरने आपल्या साऊथ इंडियन इंग्लिशमध्ये माय फ्रेंड इज कमिंग टुडे एवढं तरी कसं सांगितलं असेल याचा विचार करत मी जिन्याकडे वळलो, पण म्हातारी काय माझा हात सोडायला तयार होईना। ती मला तसंच धरून आतल्या खोलीत घेऊन गेली। आता ही माझ्या मागे कशाला लागतीये तेही मला कळेना, पण मी काही बोलणार तेवढ्या ती स्वतःच म्हणाली, यू इंडियन? हो मी इंडियन। दिस मॅन युअर फ्रेंड? फ्रेंड? नो फ्रेंड। मी त्याला खरं तर ओळखतही नव्हतो, पण ते सगळे या म्हातारीला कशाला सांगा म्हणून मी परत उठायला लागलो। पण म्हातारी मला काय जाऊ दे ना। तुझा मित्र वेडा आहे का? म्हातारी डोकं फिरल्याची ऍक्टिंग करत म्हणाली। अय्यर चांगला शिकला सवरलेला इंजिनियर आहे, त्यालाही वेडा का म्हणते तेच मला कळेना। तो बाथरूममध्ये टबाच्या बाहेर पाणी ओततो। पाणी कशाला ओतत असेल तो? ते मला नाही माहीत, पण रोज बाथरूममध्ये टबाच्या बाहेर पाणीच पाणी असतं। माझं बाथरूम वरच्या मजल्यावर आहे, तिथून खाली गळायला लागलं तर मी काय करू? मला आधी हा काय प्रकार काय असेल हेच कळेना, आता त्याला आंघोळ कशी करावी हे मी कसा शिकवणार? आणि त्याला सांग तो उघडा कपडे न घालता माझ्या गार्डनमध्ये जातो। अय्यर सारखा सर्वसाधारण भारतीय माणसाला हे काय नवीन चाळे सुचलेत याचा मी विचार करू लागलो। तू सांग त्याला की तू थंडीत गारठून मरशील, मग मी काय करू? म्हातारी तक्रार करत असली तरी तिला काळजी वाटत होती हे उघड होतं। वर त्या दोघांना एकमेकांची भाषा येत नसल्याने खाणाखुणाने तिला फारसं काही सांगता आलं नसतं। मी सापडलो म्हटल्यावर म्हातारीने लगेच माझाच पोस्टमन करून टाकला। आता हा प्रकार काय आहे ते पाहणं मला कर्मप्राप्त होतं. मी पण तिला कसंबसं एक आश्वासन दिलं आणि मग अय्यरला भेटायला वरच्या मजल्यावर गेलो. अय्यरची थोडीफार विचारपूस केल्यावर मी मूळ विषयाकडे येणार तेवढ्यात त्याने सुरुवात केली. ही घर मालकीणा फारच कटकटी आहे. मी दिसलो की सतत मला काहीतरी सांगत असते, काय बोलते काय कळत नाही, पण सदैव कावलेली असते हे मात्र कळतं. अय्यर आपल्या मद्रासी टोनमध्ये मला पटवत होता. आता तिचं म्हणणं काय आहे ते याला पटवून सांगणं भाग होत. तू आंघोळ करताना बाथरूममध्ये खूप पाणी सांडतोस असं ती मला सांगत होती. अरे काय बाथरूम आहे, आंघोळ करायला जागा आहे पण पाणी जायला जागाच ठेवलेली नाही. आंघोळ केली की पाणी सांडणार, ते बाहेर कसं जाणार? अरे पण त्यासाठी टब आहे ना. शी, मी काय त्या टबात आंघोळ करू का? टब स्वच्छ नाही का? मग तिला तसं सांग. टब स्वच्छ आहे रे, पण तो गोऱ्यांनी वापरलेला टब, त्यात मी नाही उभा राहणार. आणि मला आंघोळीला बादली आणि तांब्या लागतो, तो पण ठेवला नाहीये या लोकांनी. हा बघ, मी भारतातून आणलेला खाऊचा डबा वापरतोय तांब्या म्हणून, म्हणत त्याने छोटा स्टीलचा डबा बाहेर काढला. हा अय्यर विमानात देखील सांबार भाताचा टिफिन घेऊन आलेला दिसतो. त्याच्या हातात टिफिन कॅरियरचा एक डबा बघून माझी खात्री झाली. आता या प्राण्याला काय समजावावं याचा मी विचार करत होतो. माझ्या घरी काही युरोप फिरायला आलेल्या पाहुण्यांनी हाच एकदा प्रकार मला करून दाखवला होता. पाहुणे मराठी होते म्हणजे भाषा वगैरे न कळण्याचा प्रश्न नव्हता. आंघोळीला जाण्यापूर्वी माझ्या बायकोनी पाणी, टब, पडदा, साबण वगैरे सगळं काही दाखवून ठेवलं होतं. पाहुण्यांच्या आंघोळी झाल्यानंतर मी स्वतः आंघोळ करायला बाथरूममध्ये गेलो तर बाथरूममध्ये पाणीच पाणी चहूकडे झालं होतं. तिघाही पाहुण्यांनी सरळ टबाच्या बाहेर उभं राहून आंघोळ उरकली होती. पायाखाली चांगलं 6 इंच पाणी तुंबलेलं, पण तरीही त्यांना त्यात काहीही वावगं वाटलं नव्हतं. ते पाणी जर खालच्या मजल्यावर गळालं असतं तर मला $10,000-20,000 फटका बसला असता. पुढचे 2 तास मी घरातले टॉवेल, चादरी आणि हाती येतील ते फडके घेऊन बाथरूममधलं ते पाणी भरून काढत होतो. तरी पण या शिकल्या सवरलेल्या इंजिनियर माणसाला एवढं साधं लॉजिक कळेना याचंच मला आश्चर्य वाटत होतं. शेवटी मला त्याला ते समजावून सांगायला लागलं. त्याला ते फारसं आवडलेलं नसावं हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या लगेच लक्षात आलं. पण त्यानेच पुढे विषय वाढवला नाही. आता पुढचा विषय काढणं मला जरा कठीणच वाटायला लागलं. पण एकदा विषय काढलाच आहे तर पूर्ण करावा या इराद्याने मी त्याला म्हटलं, तू तसाच बागेत फिरतोस असं ती म्हणत होती. तसाच? तसाच म्हणजे तू कपडे न घालता बागेत जातोस म्हणे. मग मी काय करू? आंघोळ झाली की सूर्याला नमस्कार करायचा ही आमच्या पिढ्यांपिढ्यांची रीत आहे. तू नाही करत सूर्याला नमस्कार? आता मी गेले कित्येक वर्षात सूर्याला नमस्कार केला नव्हता हे खरं असलं तरी त्याच्या श्रद्धेला धक्का द्यायला नको म्हणून मी वेळ मारून दिली. मी करतो रे, पण त्यासाठी बागेत कशाला जायला हवं? मला इथून सूर्य दिसणार कसा म्हणून मी बागेत जातो टॉवेल गुंडाळून. अरे पण बागेतच जायचं असेल तर जरा कपडे घालून जा. तसंच कशाला जसतोस, थंडी असते. म्हणजे काय, मी सूर्याला नमस्कार न करताच कपडे घालू? उद्या तू मला पायात मोजे बूट घालून जायला सांगशील? म्हणजे तू पायात काहीही न घालता जातोस वाटतं? माझा भोळा प्रश्न. कसे राहता तुम्ही या गोऱ्यांच्या देशात कोण जाणे, माझ्याकडे तुच्छतेने पाहत अय्यर म्हणाला. अय्यप्पाच्या या नव्या अवताराला मनातल्या मनात 4 सूर्यनमस्कार घालून मी जिना उतरायला सुरुवात केली.